आज कालची बरीच मंडळी परदेशाला जाती, उच्च शिक्षण नोकरी करण्या धरुनी हे तुम्हनी ती। भिन्न जरी ही असल्या तेथील भाषा रीती भाती, थोडे ही नाडून बसती तज्ञ परीती होती। पाण्यामध्ये राहत असता माशाशी त्या दोस्ती, केल्या विणना जळात जैसे कोणी राहू शकती। अशी एकदा सुवर्ण संधी आली आमच्या हाती, स्वये रागण्यासाई संगे दुग्धावरल्या प्रीती। आनंदाने मात पित्यांचे नेत्रही भरुनी जाती, कौतुक करण्या पुढील पिढीचे परदेशाला जाती। प्रथम विमान प्रवास भीती मनामध्ये ती होती, परिभेटीची ती अधिक माझिया ओढ मनामध्ये होती। तीसही घंटे प्रवास करिता भेट जे धवा झाली, भेटीचा त्या योग पाहण्या नयनी आसवे आली। भेटीचा त्या योग पाहण्या नयनी आसवे आली।